नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. आजच्या कार्तिकी एकादशी निमित्तानं आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला. शालेय विद्यार्थिनी मानसी आनंदमाळी आणि विद्यार्थी आर्य समाधान थोरात यांची विद्यार्थी मानकरी म्हणून निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन एसटीचा मोफत पास आता एक वर्षांऐवजी कायमस्वरूपी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. एकादशीमुळे पंढरपुरात पहाटेच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातून सुमारे 8 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं परिसर दुमदुमला आहे. राज्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोतर्फे आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन केंद्रातून CMS-3 हा उपग्रह दुपारी 4:56 प्रक्षेपित होत आहे. दूरसंचार क्षेत्रात या उपग्रहाद्वारे मोठी क्रांती होण्याची अपेक्षा असून देशाच्या सभोवताली लाभलेल्या समुद्रात अगदी दूरच्या क्षेत्रातही याद्वारे संपर्क विनाबाधित सुरळीत होईल. यामुळे भारतीय नौदलासाठी विशेष बाब ठरणार आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म बाजार विभागासाठी राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा फिल्म बाजार 2025 संकेत माने दिग्दर्शित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित श्री गणेशा या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज गुप्ता यांनी यासाठी केली. तेजस्वी सातपुते यांनी काल फलटण इथं जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली आहे. 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन होत आहे. येत्या 29 नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या 24 आकाशवाणी केंद्रांवर हिंदुस्तानी कर्नाटकी शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला सादर करणार आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आज आपली कला सादर करतील. 29 नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील. बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 48 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुण्याच्या चंद्रिका पुजारीनं 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. ICC महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम फेरीत भारत दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर दुपारी 3 सामना सुरू होईल. याद्वारे महिला क्रिकेट विश्वाला नवा विश्वविजेता मिळणार आहे. दरम्यान आज भारताच्या पुरुष संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होबार्ट इथं T20 मालिकेतला 3रा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 2:15 सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना पावसानं रद्द झाल्यानं ऑस्ट्रेलिया 1-0 आघाडीवर आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील खांडबारा आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगरिया देव उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. सकाळपासूनच गावागावांतून ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीनं वातावरण मंगलमय होत आहे. येत्या 2 संपूर्ण कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील दोन्ही शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून जवळपास 10 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामं केली जाणार आहेत. कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर सुशोभीकरण केलं जाईल. शांतीदूत दिवंगत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानाचा विकासही याद्वारे होणार आहे. दर्गापुरा इथं सिमेंट रस्ते बांधकाम तसंच लोहा शहरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात उद्यान विकसित केलं जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00. नमस्कार.